ए तू थांब, कुठे चाललास तू?
मी निमाई पंडितच्या घरी जात आहे.
तुझं नाव काय?
माझं नाव अवधूत आहे.
यांचा उद्धार करण्यासाठी आज चांगली संधी आहे. बंधूनो, मी तुमच्या चरणी पडून तुमची प्रार्थना करत आहे. कृपया श्री कृष्णांचं नाम घ्या, त्यांचा जप करा, श्री कृष्णांची पूजा करा, त्यांच्या उपदेशांचे पालन करा. कृपया केवळ एकदाच श्री कृष्णाचं नाव घ्या. भगवंतांच्या पवित्र नामाचे केवळ एकदाच प्रामाणिकपणे उच्चारण केल्याने तुम्ही आतापर्यंत केलेल्या समस्त पापांचा नाश होईल.
अवधूत, तू पुन्हा आम्हाला आदेश देत आहेस. मी तुला दंडित करेन. अवधूत, अवधूत.
हे कृष्ण, हे गौरांग, हे कृष्ण, हे गौरांग.
मदाय, का तू असा निर्दयपणा करत आहेस? तुला यातून काय लाभ? अवधूत निष्पाप आहे, सोड त्याला. तो संन्यासी आहे, त्याला मारून तुला कसलाच लाभ नाही.
कोणी मारलं तुम्हाला? हे नित्यानंद कोणी केलं? हे कोणी केलं? हे तुम्ही मारला नित्यानंदाला?
चक्र, चक्र, चक्र.
हे भगवन, हे भगवन, जेव्हा मधाई माझ्यावर हल्ला करत होता तेव्हा जगाईने त्याला अडवले, पण चूक झाली. आणि जरी माझ्या डोक्यावर तुम्हाला रक्त दिसत असले तरी मला वेदना होत नाही. हे भगवन, कृपया शांत व्हा. मला वेदना होत नाही. मी केवळ तुमच्याकडे हीच प्रार्थना करतो की तुम्ही त्यांना क्षमा करा, क्षमा करा.
जगाई, नित्यानंदाची रक्षा करून आज तू मला जिंकलेस. तुला जे वरदान हवे ते मान. आज मी तुला सर्व पापापासून मुक्त करतो. मी तुला असा वर देतो की जे ब्रह्मदेवांना सुद्धा दुर्लभ आहे. मी तुला कृष्ण प्रेम प्रदान करतो.
कृष्ण गोविंदा, कृष्णा ओ गोविंदा, कृष्णा गोविंदा, कृष्णा. गोविंदा. गोविंदा गोविंदा।
उठ जगाई उठ, मी खरच तुला कृष्ण प्रेम प्रदान केला आहे।
हे भगवान, आम्ही दोघी पूर्वी पापी होतो, सर्व पाप कृत्य एकत्रच केले। एकाच ठिकाणी एकाच वेळी का तुमची कृपा फक्त एकाला व दुसऱ्याला नाही? हे प्रभु, माझ्यावर सुद्धा कृपा करा। मी सदैव तुमच्या पवित्र नामाचे कीर्तन करणार, कारण त्याशिवाय माझ्यासारख्या पतितांचा उद्धार होणे शक्य नाही। प्रभु, हे प्रभु, कृपा करा, माझा तिरस्कार करू नका। हे भगवान,
मी तुला कधीच क्षमा करणार नाही, कारण नित्यानंद प्रभूंचा तू अपराध केला आहेस, त्यांचे रक्त काढलेस।
भगवान, हे सत्य नाही। तुमच्या पूर्व अवतारात ज्यांनी बाणांनी तुमचे शरीर भेदले, अशा असुरांचाही तुम्ही उद्धार केला।
तुझे अपराध त्या असुरापेक्षा खूप अधिक आहे। तू माझ्या शरीरापेक्षाही अधिक प्रिय असलेल्या नित्यानंदाच्या शरीराला आघात केलास।
ज्याप्रमाणे हे दिव्य सत्य तुम्ही मला सांगितले, त्याचप्रमाणे माझा उद्धार कसा होऊ शकेल याचे सत्य सुद्धा तुम्हीच जाणता। कृपया मला मार्गदर्शन करा। तुम्ही सर्व व्याधींचे औषध आहात, माझी व्याधी सुद्धा तुमच्या कृपेनेच दूर होऊ शकते। हे भगवान, कृपया माझा अस्वीकार करू नका।
तू जो अपराध केला आहेस तो फार गंभीर अपराध आहे। जा, नित्यानंद प्रभूंच्या चरणी क्षमा याचना कर।
ताये चरण सत्या तहारा सेवक नित्या, नेताय पाद सदा कुर्वा, नेताय पाद सदा कुर्वा। नारोतम बर दुखी नेताय मरे कर सुखी, नरोतम बर दुखी नेताय मरे कर सुखी। राखो रंगा चरणे रफा, राखो रंगा चरणे रफा, नेताय पादा कमला कोटि चंद्र शिशिकला, नेताय पद कमला कोटि चंद्र शिशिकला। ये छाया जगत जुड़ा, ये छाया जगत করি ধারো নেতায় পায়, জেদা করি ধারো নেতায় পায়,
हे नित्यानंद प्रभू, हा आता तुमच्या चरणी आहे, तुम्ही त्याच्यावर कृपा करा। याने तुमच्या प्रति अपराध केला आहे म्हणून फक्त तुम्हीच याचा उद्धार करू शकता।
भगवान, मी काहीच केले नाही, सर्व काही तुमच्या कृपेनेच शक्य आहे। जर मी कधीही माझ्या भक्तीने तुम्हाला संतुष्ट केले असेल तर त्याचे सर्व फळ तुम्ही मधाईला प्रदान करा। भगवान, कृपया त्याचे अपराध गृहीत धरू नका। कृपया तुमच्या अहेतुकी कृपेचा वर्षाव मधाईवर पण होऊ द्या।
जर तुम्ही सर्व काही माफ केलं तर तुम्ही मधाईला तुमचं आलिंगनही द्या। आजपासून पुन्हा पाप कार्य करू नकोस।
कधीच नाही, कधीच नाही भगवान। श्री विश्वंभरचा जय असो। जय श्री सचिनंदन, जय श्री सचिनंदन। ज्यांनी गौरांग महाप्रभूंच्या चरणाचा आश्रय घेतला आहे अशा श्री नित्यानंद प्रभूंचा जय असो, जय असो।
आता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। हे शाश्वत सत्य आहे की मी तुम्हाला सर्व पापापासून मुक्त केलं आहे, जे अनेकानेक जन्मापासून तुम्ही केलं होतं। यापुढे जर तुम्ही कोणतेही पाप केलं नाही तर मी तुमच्या पूर्व पापांची जिम्मेदारी घेतो। मी त्या सर्व पापांना माझ्याकडे घेतो व माझी शक्ती तुमच्याद्वारे प्रकट होईल। उठा, उठा हे जगाई मधाई। उपस्थित सर्व वैष्णव साक्ष आहेत कि मी तुमची सर्व पापे स्वीकार केली आहेत आणि भविष्यात जो कोणी वैष्णव अपराध करणार त्याला तुमच्या पापांचे फळ भोगावे लागणार।